मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा, मातृभाषा व एकमेकांसोबत संवाद करण्याची भाषा म्हणून कित्येक वर्षे वापरात आहे. मराठी भाषा ही सरळ, साधी व सोपी भाषा आहे, पण काही वेळेला आपण बोलतो एक आणि समोरचा वेगळाच अर्थ लावतो. त्यातून विनोद निर्मिती होत असते. म्हणून भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ होऊ नये ही काळजी घ्यावी लागते. बोलतो मराठी या पाठामध्ये डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी मराठी भाषेचे महत्त्व, त्यातील विनोद व अर्थसौंदर्य सांगितलेले आहेत. डॉक्टर नीलिमा गुंडी या मराठीच्या प्राध्यापिका आहेत, तसेच त्यांना भाषातज्ज्ञ आणि लेखिका म्हणूनही ओळखले जाते. त्यांचा जन्म 1952 साली झाला. त्यांची अक्षरांचा देव, निरागस हे बालसाहित्य प्रसिद्ध व देठ जगण्याचा, रंगांचा थवा हे ललित लेख संग्रह प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे भाषा प्रकाश, भाषा भान, शब्दांची पहाट हे भाषाविषयक लेखसंग्रह इत्यादी त्यांची 35 पुस्तके प्रकाशित आहेत. त्या 2011 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.